नमस्कार. ओमकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद दे. आपला जो उपक्रम सुरू झालेला आहे रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत, समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली 13 मारुती स्तोत्र, ह्याही 13 मारुती स्तोत्र आपण ऐकणार आहात. काल आपण पहिलं स्तोत्र ऐकलं जे आपल्याला माहितीच आहे, पण आजपासून जी स्तोत्र तुम्ही ऐकणार आहात ना 12, ती कदाचित आपण कधी ऐकली नसतील. आणि ती स्तोत्र तुम्ही आमच्या ओंकार संस्कार केंद्राची एक साधिका सौ प्रिया राजेश शिंदे ही म्हणून दाखवणार आहे स्तोत्र. आणि मी काय करणार आहे तर डॉक्टर सौ सुनीती विजय सहस्रबुद्धे ह्या यांनी समर्थ वाङ्मयावर PhD केलेली आहे, तर त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे सार्थ व सविवरण 13 भीमरूपी स्तोत्र, तर त्यातलं त्या स्तोत्राचं जे त्यांनी अर्थ दिला आहे, विवरण दिलं आहे, ते केलेलं विवेचन मी तुम्हाला फक्त त्या पुस्तकातल्या त्या स्तोत्राचं अभिवाचन फक्त मी करणार आहे. म्हणजे ह्यात माझं काही नाही आहे, फक्त हे डॉक्टर सुनीतीताईंचं ज्ञान आणि त्यांनी दिलेली माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करते. ऐका तर, यातलं दुसरं स्तोत्र आहे अपूर्व बाळलीला. म्हणजे मारुतींनी ज्या बाललीला केलेल्या आहेत, सगळीच लहान मुलं लीला करतात, आपल्याला त्या खूप आवडतात, पण मारुतीचं सगळं जगावेगळंच होतं. ऐका हं, आता त्या काय म्हणतात. या अपूर्व बाळलीला या स्तोत्रामध्ये मारुतीच्या बाललीलांचं वर्णन आलेलं आहे. संपूर्ण कथा न सांगता प्रसंगांचा फक्त उल्लेख केलेला आहे. ओवीमध्ये आलेल्या संदर्भावरून आपण तो प्रसंग ओळखायचा. जन्माला आल्याबरोबरचा त्याचा पराक्रम सांगून पुढे, म्हणजे बालपणीच करत असलेल्या खोड्यांचं म्हणजेच लीलांचं सुंदर वर्णन समर्थांनी केलेलं आहे. नुकत्याच जन्माला आलेल्या बाल मारुतीचं वर्णन श्लोक 2 आणि 4 त्यामध्ये आलं आहे. हं, ती कथा अशी आहे. इंद्राच्या दरबारामध्ये पुंजिकस्थला नावाची सुंदर अप्सरा होती. स्वभावानी ती अत्यंत गुणी पण चंचल होती. एकदा दरबारात आलेल्या एका तपस्व्याकडे पाहून ती हसली, त्यामुळे त्यांनी तिला शाप दिला, जा तू तुझ्या चंचल स्वभावाप्रमाणे वानरी होशी. मग तिने क्षमा मागितली तेव्हा ऋषी म्हणाले, तुला पृथ्वीवर वानर योनीत तर जावंच लागेल, पण तुला हवी ती रूप धारण करता येतील, शिवाय तू एका चिरंजीव पुत्राची माता होशील. ही अप्सरा कुंजर वानराची कन्या म्हणून जन्माला आली. त्यांनी तिचं नाव अंजनी ठेवलं. मोठी झाल्यावर तिचा विवाह केसरी नावाच्या वानराशी झाला. केसरी हा सुमेरू पर्वताचा राजा. या पर्वताबद्दल असं म्हणतात की सूर्याच्या कृपाप्रसादानी या पर्वताचं स्वरूप सुवर्णमय झालेलं होतं. केसरी हा अतिशय पराक्रमी राजा होता. केसरी आणि अंजनी यांचा विवाह होऊन बरीच वर्ष लोटली, तरी पोटी पुत्र संतान नव्हतं. त्यामुळे अंजनी पातंग ऋषींना शरण गेली. त्यांनी तिला वृषभाचल पर्वतावर आकाशगंगा तीर्थामध्ये स्नान करून शंकर आणि वायू ह्या दोन्ही देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तप करायला सांगितलं. केसरीच्या संमतीनं अंजनीनं तपाला प्रारंभ केला. लवकरच पवनदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, अंजने मी प्रसन्न आहे, लवकरच तुला माझ्याप्रमाणे गती असलेल्या शिवाच्या 11व्या अंशापासून एक तेजस्वी पुत्र होईल. हे ऐकून अंजनीला खूप आनंद झाला. ती घरी आली, घडलेली हकीकत तिनं केसरीला सांगितली, त्यामुळे दोघांनाही खूप आनंद झाला. इकडे स्वर्गातील सुवर्चला नावाची एक शापित अप्सरा घारीच्या रूपामध्ये पृथ्वीवर घिरट्या घालीत होती. दशरथाकडील पुत्रकामेष्टी यज्ञात प्रत्यक्ष अग्निदेव प्रकट होऊन त्यांनी राजाला पायस दिले. राजांनी त्याचे 3 भाग केले आणि ते पायस आपल्या तिन्ही राण्यांमध्ये वाटले. कैकेयी आपल्या पायसाचा वाटा भक्षण करणार तोच घारीने त्याच्यावर झडप घातली आणि पायसाचा काही भाग घेऊन ती उडून गेली. पर्वतावर केसरीच्या बरोबर बसलेल्या अंजनीच्या उंजळीत तिने तो भाग टाकला. तो भाग अंजनीच्या हाती पडताच अप्सरा शापमुक्त झाली. म्हणजे कुठली अप्सरा? ती घारीच्या रूपात जी होती ती अप्सरा शापमुक्त झाली. म्हणजे जसं काही तिला जे कार्य करायला सांगितलं होतं ते तिने पूर्ण केलं आणि ती शापमुक्त झाली. ती शापमुक्त झाली आणि पुन्हा स्वर्गलोकात गेली. अंजनीनी वायूच्या आज्ञेप्रमाणे मिळालेला तो प्रसाद भक्षण केला. चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनीने एका पुत्राला जन्म दिला. अंजनी आणि केसरी ह्या दोघांना खूप आनंद झाला. त्यांचा पुत्र देखणा तर होताच, पण या महारुद्र अवताराला, ऐका हो मारुतीचं वैशिष्ट्य ऐका, ह्या महारुद्र अवताराला जन्मतःच कमरेला सुवर्ण कासोटी, मस्तकावर मुकुट आणि हातामध्ये कंकण अशा जन्मखुणा होत्या. वायूच्या कृपेने झालेल्या या बाळाचं नाव मारुती ठेवण्यात आलं. म्हणजे काय? मरुत म्हणजे वायू, मरुतच्या आशीर्वादाने झालेला म्हणून हा मारुती. मारुतीचा जन्म झाल्यावर याच्यासाठी फळं आणण्यासाठी म्हणून अंजनी वनात गेली. जेव्हा या बालकाला मातेचा वियोग झाला तेव्हा तो भुकेने रडू लागला. त्याचवेळी त्याची नजर आकाशात जास्वंदीसारख्या उगवणाऱ्या लाल बुंद सूर्याकडे गेली. या बालकाला ते एखादं फळ वाटलं म्हणून त्यांनी त्या दिशेने उड्डाण केलं आणि सरळ सूर्यावरच झेप घेतली. तो दिवस सूर्यग्रहणाचा होता. सूर्याला ग्रासण्यासाठी राहूसुद्धा त्याचवेळी आलेला होता. आपला वाटा घ्यायला दुसराच कोणीतरी येतो आहे हे पाहून राहू आणि मारुतीचं भांडण जुंपलं. मारुती पुढे राहूचं काहीच चाले ना, बघा हा नुकता जन्माला आलेला बाळ आहे आणि त्याच्यापुढे राहूसारख्या ग्रहाचं काही चाले ना, म्हणून राहू इंद्राकडे मदतीसाठी गेला. इंद्रानी मारुतीवर आपलं वज्र फेकलं. इंद्राच्या वज्रानं भंग पावलेल्या हनुवटीमुळे मारुतीला हनुमान ह्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. अंजनी मातेनी, आता हा झाला एक प्रसंग की तो सूर्याला गिळायला गेलेला आहे. अंजनी मातेनी अद्वितीय देहाच्या बालकाला जन्म दिला आहे. शरीरानी आणि मनानी तो वायुपुत्र एकमेव असाच दिसत होता. एकमेव म्हणजे काय? त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, तो एकटाच एकमेव असाच दिसत होता. तिन्ही लोकांमध्ये अशा तऱ्हेचं बालक शोधूनही सापडलं नसतं. असामान्य अशा वायुपुत्र मारुतीची बरोबरी कोणाशीच होणार नाही. जन्माला आल्याबरोबर भुकेनी क्रोधित होऊन अतिशय त्वरेनी त्या मृदू सुंदर केसाळ आणि गोजीरवाण्या बालकानी सूर्याकडे ते फळ आहे असं समजून धाव घेतली. त्याचे हात पाय नखो बोटं आणि भलं मोठं हलणारं शेपूट खूपच सुंदर, अगदी देखणं दिसत होतं. मारुतीचं शेपूट खूप लांब असल्यामुळे त्यांनी निरनिराळ्या प्रकारे शेपटीला पीळ देऊन वेढे घातले होते. आणि त्याच्या उड्डाणाच्या वेळी आकाशात मळभ आल्यामुळे, ढग आल्यामुळे, आणि शिवाय तो ग्रहणाचा दिवस होता त्यामुळे त्याचं उभं राहिलेलं ते शेपूट मध्ये मध्ये दिसेनासं होत होतं, लपत होतं. याचं वर्णन केलं आहे समर्थांनी. आता तुम्ही स्तोत्र ऐकालच दुसऱ्या भागात. त्या बालकांनी धरणीवरून पूर्व दिशेला उगवत असलेला तांबूस किंचित पिवळसर लालसर वाटोळा सूर्याचा गोळा पाहिला. त्याला फळ समजून जणू काही खेळ खेळावा तसे त्या सूर्यबिंबाकडे त्यांनी झेप घेतली आणि त्या उगवत्या सूर्याला गिळून टाकलं. पण झालं काय? सूर्यबिंबाला गिळल्यावर त्याच्या उष्णतेने त्याच्या घशाचा दाह झाला, त्यामुळे त्यांनी ते गिळलेलं सूर्यबिंब बाहेर टाकलं. त्याचवेळी सूर्याला ग्रासण्यासाठी आलेल्या राहूबरोबर त्याचं युद्ध झालं आणि राहूच्या मदतीला आलेल्या इंद्रानी त्याच्यावर वज्र फेकलं. ते मारुतीच्या हनुवटीला लागलं. भंग झालेल्या हनुवटीमुळे त्याला हनुमान असं नाव पडलं. हे 6व्या ते 8व्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. मारुतींनी जन्म झाल्याबरोबर जी बाळलीला करून मोठा पराक्रम गाजवला त्याचं वर्णन करून झाल्यावर बालपणातल्याच त्याच्या काही लीलांचं वर्णन समर्थ करतायत. 9व्या 10व्या 11व्या श्लोकात काय म्हणतात ते, मारुती ह्या पर्वतावरून त्या पर्वतावर अशा उड्या मारत असे तर मध्येच झाडांवर लपून राहत असे, पुन्हा प्रकट होऊन आकाशात उड्डाण करत असे, एका ठिकाणी एक क्षणभरही स्थिर राहत नसे. त्याच्या ह्या दंग्यामुळे झाडं कडकड कडकड आवाज करीत मोडून पडायची, तर मोठे मोठे प्रचंड वृक्ष मारुती सहज अगदी लीलया उपटून टाकायचा. अशा तऱ्हेनं अपूर्व बाललीला करीत मारुती दऱ्याखोऱ्यातून वायुवेगाने धावत असे. हाच बालक ह्यापुढे म्हणजे पुढे मोठा झाल्यानंतर हा मारुती रामाचा दास म्हणून प्रसिद्ध झाला. इथे हे बाललीलांचं मारुतीच्या बाललीलांचं वर्णन करणारं स्तोत्र इथे पूर्ण होते. आता ह्यानंतर दुसऱ्या भागात तुम्ही ऐकणार आहात सौप्रिया राजेश शिंदे हिनी पठण केलेलं स्तोत्र, दुसरं स्तोत्र, काय नाव त्याचं, अपूर्व बाळलीला. हां, तोपर्यंत आज मी तिसरंही स्तोत्र सांगणार आहे, ते ऐका. हां, त्याच्या आधी तिसरं स्तोत्र ऐका प्रियाच्या तोंडी, तिने पठण केलेलं. जय जय रघुवीर समर्थ.